सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्रा तुमच्या सोबत अँड बर्थडे सेलिब्रेशन इकडे सुरू आहे. सगळ्यात आधी बिलेटेड हॅपी बर्थडे विश करूयात गणेश चव्हाणला. गणेशचा 25वा वाढदिवस 30 एप्रिल रोजी होऊन गेलेला आहे, पण त्याला आपण त्या दिवशी शुभेच्छा देऊ शकलो नाही कारण शनिवार होता, बेस्ट ऑफ मॉर्निंग नंबर वन होता आणि फोन सुद्धा खूप जास्त बिझी होता. एनिवे, गणेश हॅपी बर्थडे डिअर जयश्री कडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नाना धोंगडे यांचा वाढदिवस होता काल, 1 मे रोजी त्यांचा वाढदिवस होता, पण काल आपल्याला शो नव्हता त्यामुळे आपण काल सेलिब्रेट करू शकलो नाही. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत निशा धोंगडे, पिंटू, ज्ञानेश्वर, भगवान, सुनील, धनाजी राव या सगळ्यांनी मिळून. हॅपी बर्थडे सर, आपजी हजारो साल साल के दिन हो 50,000. वा वा. आज एका सुंदरशा मुलाचा वाढदिवस असतो, नाव आहे त्याचं अश्विन बडगुजर. हाऊ स्वीट. 2 मे 2016 हॅपी बर्थडे डिअर. शुभेच्छा पाठवल्या आहेत ईश्वर ठाकरे, अमित बिरारी आणि जितू जाधव या सगळ्यांनी. हॅपी बर्थडे नाशिकमध्ये ज्यांचे कोणाचे वाढदिवस आहेत सगळ्यांना विश करत. तुमच्यासाठी 4 ट्रॅक्स येत आहेत, थोडाच वेळात एन्जॉय, मजा आते राहू.